अर्थशास्त्र आणि सामाजिक अध्ययन द्वारे प्रस्तुत निकोल वॅविलो फार प्राचीन काळापासून मानवी समाजाला दुष्काळासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागले आहे. आजवर दुष्काळामुळे किती लोकांनी प्राण गमावले असतील याचा नेमका आकडा सांगता येणे कठीण आहे. त्यातही इतर खंडाच्या तुलनेत आशिया खंडात दुष्काळाची वारंवारता जरा जास्तच आहे. पण तुम्हाला माहितीये का, जगाच्या पाठीवर कधीच कुठेच दुष्काळ पडू नये म्हणून एका माणसाने जगभर फिरून बियाणे कंद आणि रोप जमवून त्याची सीड बँक केली होती. जगभरातील पिकांमध्ये असणारे वैविध्य, त्यात होत गेलेले बदल, पिकांमध्ये झालेली उत्क्रांती, या सगळ्यांचा अभ्यास करून या माणसाने पिकांचे उत्क्रांतीशास्त्रही मांडले होते. या माणसाचे नाव होते निकोल वॅविलो. निकोल वॅविलो हा सोव्हिएत रशियामधील एक जीवशास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि कृषितज्ञ होता. त्याचा जन्म 25 नोव्हेंबर 1887 रोजी मॉस्को येथे झाला. जनुकशास्त्राचे जनक मानले जाणारे विलियम बॅटसन हे त्याचे गुरु. ते केम्ब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लंडनच्या जॉन इन्स हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूट मधून त्याने शिक्षण घेतले. पुढे तो रशियाच्या सारातोव युनिव्हर्सिटीमध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. स्टालिनने त्याला रशियाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रवक्ते म्हणूनही नेमले. 1920 सुमारास रशियात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. अन्नाशिवाय लोक तडफडून मरत होते. या जगभ्रमंतीमध्ये त्यांनी प्रत्येक देशातील पिकांचा अभ्यास केला. पिके आणि बियाणांविषयी त्याने जेवढे काम केले आहे तितके काम त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही कुणी केले नाही.
म्हणूनच त्याने साठवलेली सीड बँक ही जगातील सर्वात मोठी सीड बँक मानली जाते.
जैवविविधतेचा त्याने खोलवर अभ्यास केला होता. यासाठी त्याने 64 देश आणि 5 खंड पालथे घातले होते. या सगळ्या प्रदेशातील हरेक प्रकारच्या वनस्पतीच्या बिया त्याने गोळा केल्या होत्या. या प्रवासासाठी त्याला विविध भाषा अवगत करणे गरजेचे होते, कारण प्रत्येक देशातील शेतकऱ्याशी स्वतः बोलून त्याने ही माहिती गोळा केली होती. केवळ अभ्यासासाठी म्हणून इतक्या भागांतील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणारा तो एकमेव शास्त्रज्ञ असावा. शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेतीचे तंत्र त्याने समजून घेतले. भटक्या शेतकऱ्यांचे तंत्रही त्याने समजून घेतले. आपल्या शेतीमध्ये आणि आहारामध्येही जी विविधता आज दिसते आहे त्याचे मूळ 80 वर्षांपूर्वी निकोलने केलेल्या अभ्यासात दडले आहे. निकोलच्या या मेहनतीचे आणि योगदानाचे म्हणावे तसे मूल्यांकन झालेच नाही. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या तोडीस तोड असणारी वनस्पतीतील उत्क्रांतीचा सिद्धांत निकोलनेच मांडला. एकाच प्रदेशात एखाद्या वनस्पतीचे विविध प्रारूपे आढळतात आणि त्या वनस्पतीचे जंगली रूप त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते, तिथेच त्या वनस्पतीची निर्मिती झालेली असते. हा सिद्धांतही त्याने मांडला. त्यामुळे कुठल्या पिकाची उत्पत्ती कुठल्या प्रदेशात झाली याचा अभ्यास करता आला. मानवी जीवनाची सुरुवात झाल्यापासून या पृथ्वीवर 120 वेळा भयान दुष्काळ पडला असल्याचे पुरावे सापडतात. या दुष्काळात अब्जावधी माणसे मृत्युमुखी पडली असतील. निकोलेनच्या हयातीतच रशियामध्ये 3 वेळा दुष्काळ पडला होता. यातील शेवटचा दुष्काळ हा स्टालिनच्या सामूहिक शेतीच्या प्रयोगामुळे निर्माण झाला होता. कुठल्याच शेतकऱ्याचा आपल्या जमिनीवर मालकी हक्क राहिला नव्हता. या जमिनीतून येणाऱ्या पिकांवरही त्याचेच नियंत्रण होते. सगळ्याच शेतकऱ्यांना अशा प्रकारे अचानक वाऱ्यावर सोडून दिल्याचा प्रकार केल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आणि रशियात अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली. रशियाच्या KGB या गुप्तचर संघटनेने अचानक एक दिवस निकोलला पकडून नेले. निकोल त्यावेळी आपल्या बियाणे गोळा करण्याच्याच उपक्रमात व्यस्त होता. सगळीकडे दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला होता आणि रशियातील या महानाट्यातील एक महत्वाचा भागीदार होता. निकोलला पकडून नेल्यानंतर कुणालाच ते कुठे आहेत, त्याचे काय झाले याची चौकशी करण्याचे धाडस झाले नाही. त्याच्या सोबतचे इतर शास्त्रज्ञ बियाणांची जपणूक करण्यातच व्यस्त होते. स्टालिनला निकोलच्या या बियाण्यांचा कब्जा हवा होता. पण स्टालिनच्या हाती हे बियाणे लागली असती तर त्याचा कितपत योग्य उपयोग झाला असता याची कुणालाच खात्री नव्हती. KGBने अशा प्रकारे फक्त चौकशीसाठी म्हणून रशियातील 1000 लोकांना उचलून नेले होते. त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारून टाकले होते. ह्याला स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलेही अपवाद नव्हती. निकोललाही प्रचंड यातना देण्यात आल्या. शेवटच्या काही दिवसात तर त्याला अन्नपाण्या वाचून ठेवण्यात आले. फक्त एक खोबी आणि पीठ एवढेच अन्न त्याला मिळत असे. निकोलने सुमारे 220,000 बियांची साठवणूक केली होती. त्याच्या आणखी एका सहकार्याकडेही 150,000 बियाणी होती. जर्मन सैन्याच्या किंवा भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांच्या हाती जर हा साठ पडला असता तर तो क्षणात संपवला गेला असता. इतका मोठा साठा निर्माण करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी किती वेळ खर्ची घातला होता. या साठ्याची जपणूक करण्यासाठी त्याने स्वतःला एक बिल्डिंग मध्ये कोंडून घेतले. बियाणांची राखण करणाऱ्या या शास्त्रज्ञांनी स्वतःही भुकबळी होणे पसंत केले, पण हा साठा चुकीच्या हाती लागू दिला नाही. 1942 ते 1943 या एका वर्षाच्या काळात डझनभर संशोधक अशा प्रकारे भुकबळीने मृत्यू पावले असतील. येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि युद्धानंतर उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या सगळ्यांनाच या बियाणांची गरज होती. त्यांच्यासाठी या बियाणांचे रक्षण करणे गरजेचे होते. सेंट पीटर्सबर्ग येथील रशियाच्या स्टॉगी इमारतीच्या तळघरात हे बियाणे जपून ठेवण्यात आले होते. सेंट पीटर्सबर्ग येथे आजही हा साठा सुखरूपरित्या जतन करून ठेवण्यात आला आहे. आज कुठेही दुष्काळ पडला तरी अन्नधान्याची इतकी टंचाई जाणवत नाही की लोक उपाशी राहून मारतील. प्रत्येक देशात मुबलक अन्नधान्य पिकते, किंवा प्रत्येक देश इतर देशाकडून अन्नधान्य आयात करण्या इतका समर्थ तरी बनला आहे. निकोलच्या कामाची त्याच्या हयातीत योग्य दखल तर घेतली नाहीच, उलट त्यासाठीच त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याच्याच प्रयत्नांचे फळ म्हणून महायुद्धानंतरही आपण वैविध्यपूर्ण आहाराचा उपभोग घेत आहोत. खरेच आपल्या शरीराचे पोषण करणाऱ्या या विविधांगी आहाराबद्दल आपण निकोल वॅविलोच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तीच त्याच्यासाठी योग्य आदरांजली ठरेल. धन्यवाद.